ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ಸೌಖ್ಯ ದಾತಾರ ಜೀವಾ ಚರಣಾರ ಜಾತಲಿ ದ್ಯಾವ ದಾಸಾ ವಿಸಾವಾ ಭಕ್ತಾ ವಿಸಾವಾ.
ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ
ಜಾಳುನಿಯ ಅನಂಗ ಸ್ವಸ್ವರೂಪಿ ರಾಹೆ ದಂಗ ಮುಮುಕ್ಷು ಜನದಾವಿ ನಿಜ ಡೋಳಾ ಶ್ರೀರಂಗ ಡೋಳಾ ಶ್ರೀರಂಗ.
ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ
ಜಯ ಮನಿ ಜಯ ಸ್ವಭಾವ ದಯಾ ತೈಸಾನುಭವ ದಾವಿಸಿ ದಯಾ ಘನ ಐಸಿ ತುಝೀ ಮಾವ ತುಝೀ ಮಾವ.
ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ
ತುಮಸೆ ನಾಮ ಧ್ಯಾತಾ ಹರೆ ಸಂಸ್ಕೃತಿ ವ್ಯಥಾ ಅಗಾಧ ತವ ಕರಣಿ ಮಾರ್ಗ ದಾವಿಸಿ ಅನಾಥ ದಾವಿಸಿ ಅನಾಥ.
ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ
ಕಲಿಯುಗಿ ಅವತಾರ ಸಗುಣ ಪರಬ್ರಹ್ಮ ಸಾಚಾರ ಅವತೀರ್ಣ ಝಾಲಾಸೆ ಸ್ವಾಮಿ ದತ್ತ ದಿಗಂಬರ ದತ್ತ ದಿಗಂಬರ.
ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ
ಆಠ ದಿವಸ ಗುರುವಾರಿ ಭಕ್ತ ಕರೀ ತಿವಾರಿ ಪ್ರಭು ಪದ ಪಹಾವಯ ಭವ ಭಯ ನಿವಾರಿ ಭಯ ನಿವಾರಿ.
ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ
ಮಾಝಾ ನಿಜ ದ್ರವ್ಯ ಠೇವಾ ತವ ಚರಣ ರಜ ಸೇವಾ ಮಾಗಣೆ ಹೆಚಿಯಾತಾ ತುಮ್ಹಾ ದೇವಾಧಿದೇವಾ ದೇವಾಧಿದೇವಾ.
ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ
ಇಚ್ಛಿತ ದಿನ ಚಾತಕ ನಿರ್ಮಲ ತೋಯ ನಿಜ ಸುಖ ಪಾಜಾವೆ ಮಾಧವಾಯ ಸಾಂಭಳ ಆಪೂಲಿ ಭಾಕ ಆಪೂಲಿ ಭಾಕ. ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ಸೌಖ್ಯ ದಾತಾರ ಜೀವಾ ಚರಣಾರ ಜಾತಲಿ ದ್ಯಾವ ದಾಸಾ ವಿಸಾವಾ ಭಕ್ತಾ ವಿಸಾವಾ.
ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ
ಶಿರಡಿ ಮಾಝೆ ಪಂಢರಪುರ ಸಾಯಿ ಬಾಬಾರ ಮಾವರ ಬಾಬಾರ ಮಾವರ ಸಾಯಿ ಬಾಬಾರ ಮಾವರ ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ ಚಂದ್ರ ಭಾಗ ಭಾವ ಪುಂಡಲೀಕ ಜಾಗ ಪುಂಡಲೀಕ ಜಾಗ ಭಾವ ಪುಂಡಲೀಕ ಜಾಗ. ಯಾಹು ಯಾಹು ಅವಘೆ ಜನ ಕರ ಬಾಬಾನ್ಸಿ ವಂದನ ಸಾಯಿನ್ಸಿ ವಂದನ ಕರ ಬಾಬಾನ್ಸಿ ವಂದನ. ಗಣು ಮಣಿ ಬಾಬಾ ಸಾಯಿ ಧಾವ ಪಾವ ಮಾಝೆ ಆಯಿ ಪಾವ ಮಾಝೆ ಆಯಿ ಧಾವ ಪಾವ ಮಾಝೆ ಆಯಿ.
ಖಾಲಿಲ್ ಲೋಟಾಂಗಣ ವಂದಿನ ಚರಣ ಡೋಳಾನಿ ಪಾಹಿನ ರೂಪ ತುಜೆ ಪ್ರೇಮೆ ಅಲಿಂಗಿನ ಆನಂದ ಪೂಜಿನ ಭಾವೆ ಉವಾಳಿನ ಭಣೆ ನಮ ತ್ವಮೇವ ಮಾತಾ ಚ ಪಿತಾ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ಬಂಧುಶ್ಚ ಸಖಾ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ವಿದ್ಯಾ ದ್ರವಿಡಂ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ಸರ್ವಂ ಮಮ ದೇವ ದೇವ. ಕಾಯೇನ ವಾಚಾ ಮನಸೇಂದ್ರಿಯ ವಾ ಬುದ್ಧ್ಯಾತ್ಮನಾ ವಾ ಪ್ರಕೃತಿ ಸ್ವಭಾವ ಕರೋಮಿ ಯಜ್ಞಂ ಸಕಲಂ ಪರಸ್ಮೈ ನಾರಾಯಣಾಯತಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಅಚ್ಯುತಂ ಕೇಶವಂ ರಾಮನಾರಾಯಣಂ ಕೃಷ್ಣ ದಾಮೋದರಂ ವಾಸುದೇವಂ ಹರಿ ಶ್ರೀಧರಂ ಮಾಧವಂ ಗೋಪಿಕಾ ವಲ್ಲಭಂ ಜಾನಕೀ ನಾಯಕಂ ರಾಮಚಂದ್ರಂ ಭಜೆ. ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ.
ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಅನಂತಾತುಲಾತೆ ಕಸೇರೆ ಸ್ತವಾವೆ ಅನಂತಾತುಲಾತೆ ಕಸೇರೆ ನಮಾವೆ अनंत मुखांचा शिणेशेष गाथा
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
स्मरावे मनी त्वत्पदा नित्य भावे उरावे तरी भक्ति साठी स्वभावे तरावे जगा तारुनी मायताता
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
वसे जो सदा दावया संत लीला दिसे अज्ञ लोका परी जो जनाला परी अंतरी ज्ञान कैवल्य दाता
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
पराला धला जन्म हा मानवाचा नरा सार्थका साधनी भूत साचा धरू साई प्रेमा गळाया अहंता
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
धरावे करी सान अल्पज्ञ बाला करावे आम्हा धन्य चुंबो निघाला मुखी घाल प्रेमा खरा ग्रास आता
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
सुरादीक जांचा पदा वंदिताती सुरादीक जांचे समानत्व देती प्रयगादि तीर्थे पदी नम्र होता
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
तुझा जा पदा पाहता गोप बाली सदा रंगली चित स्वरूपी मिळाली करी रास क्रीडा सवे कृष्ण नाथा
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
तुला मागतो मागणी एक द्यावे करा जोडी तो दीन अत्यंत भावे भवी मोहनी राज हातारी आता
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
ऐसा ये बा साई दिगंबरा अक्षय रूप अवतारा सर्व ही व्यापक तू श्रुति सारा अनुसया त्रिकुमारा बाबा ये बा काशी स्नान जपा प्रतिदिवशी कोल्हापुर भिक्षेसी निर्मल नदी तुंगा जल प्राशी निद्रा माहुर देशी ऐसा ये बा झोळी लोंब तसे वाम करी त्रिशूल डमरू धारी भक्ता वरद सदा सुखकारी देशील मुक्तीचारी ऐसा ये बा पायी पादुका जपमाला कमंडलो मृग छाला धारण करशीबा नाग जटा मुगुट शोभत माथा ऐसा ये बा तत्पर तुझाया जे ध्यानी अक्षय त्यांचे सदनी लक्ष्मी वास करी दिन रजनी रक्षिसी संकट वारुनी ऐसा ये बा या परिध्यान तुझे गुरु राया दृश्य करी नयनाया पूर्णानंद सुखे ही काया लाविसी हरि गुण गाया ऐसा ये बा
साई दिगंबरा अक्षय रूप अवतारा सर्व ही व्यापक तू श्रुति सारा अनुसया त्रिकुमारा बाबा ये बा
सदा सत्स्वरूपं चिदानंदकंदं जगत्संभवस्थान संहार हेतुं स्वभक्ते छयामानुषं दर्शयन्तं
नमामीश्वरं सद्गुरु साईनाथं
भवद्वंत विद्वंसमार्तंडमिड्यं मनोवागतीतं मुनिर्ध्यानगम्यं जगद्व्यापकं निर्मलं निर्गुणत्वं
नमामीश्वरं सद्गुरु साईनाथं
अहवं भोदि मग्नादिर्तानां जनानां स्वपादाश्रितानां स्वभक्ति प्रियाणां समुद्धारणार्थं कलौ संभवन्तं
नमामीश्वरं सद्गुरु साईनाथं
सदानिम्बवृक्षस्य मूलाधिवासात् सुधास्त्राविणं तेक्तमप्यप्रियं तं तरुकल्पवृक्षाधिकं साधयन्तं
नमामीश्वरं सद्गुरु साईनाथं
सदा कल्पवृक्षस्य तस्याधिमूले भवद्भावबुद्ध्या सपर्यादिसेवं नृणाकूर्वतां भुक्तिमुक्तिप्रदं तं
नमामीश्वरं सद्गुरु साईनाथं
अनेकाश्रुतातर्क्यलीलाविलासे समाविष्कृतेशानभास्वत्प्रभावम् अहं भावहीनं प्रसन्नात्मभावम्
नमामीश्वरं सद्गुरु साईनाथं
सतं विश्रमाराममेवाभिरामं सदा सज्जनै संस्तुतं सन्नमद्धिं जनामोददं भक्तभद्रप्रदं तं
नमामीश्वरं सद्गुरु साईनाथं
अजन्माद्यमेकं परब्रह्म साक्षात् स्वयं संभवं राममेवावतीर्णं भवद्दर्शनात् सम्पुनीतः प्रभोऽहं
नमामीश्वरं सद्गुरु साईनाथं
श्रीसाईश कृपानिधेऽखिल नृणां सर्वार्थसिद्धिप्रद युष्मत्पादरज प्रभावमतुलं धातापि वक्षा क्षमा सद्भक्त्या शरणं कृताञ्जलिपुट सम्प्राप्तितोऽस्मि प्रभो श्रीमत्साई परेशपादकमला न्यान्यच्छरणं मम साईरूपधर राघवोत्तमं भक्तकामविबुधद्रुमं प्रभुं माययोपहतचित्तशुद्धये चिन्तयाम्यह महर्निशं मुदा शरत्सुधांशुं प्रतिमं प्रकाशं कृपातपात्रं तव साईनाथ त्वदीयपादाब्जसमाश्रितानां स्वच्छयया तापमपाकरोतु उपासना दैवत साईनाथ स्तवैर्मयोपासनिनास्तु तस्वं रमेन्मनो मे तव पादयुग्मे भृङ्गो यथाब्जे मकरन्दलुब्धा अनेक जन्मार्जित पाप संक्षयो भवेद् भवात् पाद सरोज दर्शनात् क्षमस्व सर्वान् पराध पुञ्जकान् प्रसीद साईश सद्गुरो दयानिधे श्री साईनाथ चरणामृत पूर्ण चित्ता स्तत्पाद सेवा नरता सततंच भक्त्या संसार जन्य दुरितौ धवि निर्गतास्ते कैवल्यधाम परमं समवाप्नुवन्ति स्तोत्रमेतत् पठेद् भक्त्या यो नरस्तन्मना सदा सद्गुरो साईनाथस्य कृपापात्रं भवेद्ध्रुवम् रुसो मम प्रियाम्बिका मजवरी पिता ही रुसो रुसो मम प्रियांगना प्रिय सुतात्मजा ही रुसो रुसो भगिनी बंधु ही श्वशुर सासुबाई रुसो
नदत्त गुरु साई माम जवरी कधी ही रुसो
कुसो न सुनबाई त्या मजन भ्रातृ जाया पुसो कुसोन प्रिय सोयरे प्रिय सगे न ज्ञाति पुसो पुसो सुहृदना सखा स्वजन नाप्त बंधु पुसो
नदत्त गुरु साई माम जवरी कधी ही रुसो
कुसो न अबला मुले तरुण वृद्ध ही ना पुसो कुसोन गुरु धाकुटे मजन थोर साने पुसो पुसो न च भले बुरे सुजन साधु ही ना पुसो
न दत्त गुरु साई माम जवरी तधी ही रुसो
रुसो चतुर तत्वित विबुध प्राज्ञ ज्ञानी रुसो रुसो ही विदुषी स्त्रिया कुशल पंडिता ही रुसो रुसो महीपति यति भजक तापसी ही रुसो
न दत्त गुरु साई माम जवरी तधी ही रुसो
रुसो कवि ऋषि मुनि अनघ सिद्ध योगी रुसो रुसो ही गृह देवता निकुल ग्राम देवी रुसो रुसो खल पिशाच ही मलिन डाकिनी ही रुसो
न दत्त गुरु साई माम जवरी तधी ही रुसो
रुसो मृग खग कृमि अखिल जीव जंतु रुसो रुसो विटप प्रस्तरा अचल आप गाभि रुसो रुसो खपवनाग्निवार अवनि पंच तत्वे रुसो
न दत्त गुरु साई माम जवरी तधी ही रुसो
रुसो विमल किन्नरा अमल यक्षिणी ही रुसो रुसो शशि खगादि ही गगनि तारका ही रुसो रुसो अमर राज ही अदय धर्म राजा रुसो
न दत्त गुरु साई माम जवरी तधी ही रुसो
रुसो मन सरस्वती चपल चित्त ते ही रुसो रुसो वपु दिशा खिला कठिन काल तो ही रुसो रुसो सकल विश्व ही मही तु ब्रह्म गोल रुसो
न दत्त गुरु साई माम जवरी तधी ही रुसो
विमूढ़ मणुनी हसो मजन मत्सरा ही डसो पदाभिरुचि उल्हासो जनन कर्दमी नाफसो न दुर्ग धृति चाधसो अशिव भाव मागे खसो
प्रपंची मन हे रुसो दृढ़ विरक्ति चित्ती ठसो
गुणाची ही घृणा नसो न च स्पृहा कशाची असो सदैव हृदयी वसो मनसि ध्यानि साई वसो पदी प्रणय ओरसो निखिल दृश्य बाबा दिसो
न दत्त गुरु साई माम जवरी तधी ही रुसो
हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानस चन्त्र यत्र पूर्वे साध्यासन्ति देवः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कूर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो दधातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्य महाराजमाधिपत्यमयं समंत पर्या ईशा सार्वभौम सार्वायुष आंतादा परार्धात पृथिव्यै समुद्र पर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोको भिगितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन गृहे आविक्षितस्य कामप्रिये विश्वे देवा सभासदैति श्री नारायण वासुदेवाय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।